सन्यासी को, एक साधु को राजा के सिपाही पकड़ लेते हैं और उसको कहते हैं कि राजमहल में जो चोरी हुई है वो तुमने की है, क्योंकि ऐसे प्रमाण हमें मिले हैं कि ये चोरी तुमने ही की है। तो वो साधु कुछ नहीं कहता है और चुपचाप उन सैनिकों के साथ चला जाता है और उसे जेल में, कारागार में बंद कर दिया जाता है। 7 दिन के बाद जो असली चोर है उसे पकड़ा जाता है और राजा कहते हैं कि वो जो साधु था उसको छोड़ दो, तो उस साधु को छोड़ दिया जाता है। तो साधु कुछ भी नहीं कहता है, चुपचाप वहां से जाने लगता है। तो राजा उसको कहते हैं, रुको, हमने तुम पर चोरी का आरोप लगाया और तुमको जेल में डाला और अब तुमको छोड़ रहे हो। तुमने ये भी नहीं पूछा कि कारागार में क्यों डाला था और अब ये भी नहीं पूछते हो कि छोड़ क्यों रहे हो। तो वो साधु कहता है, राजन, जबकि आपने मुझे पकड़ा और कारावास में डाला तो शायद ये मेरे ही किसी और जन्म का पाप होगा।
ಒಂದು ರಾಜ್ಯ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರಾಜನು ಇದ್ದ, ಜೊತೆಗೆ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿಯೂ ಇದ್ರು. ಆ ಸಾಧುಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ, ಒಂದು ದಿನ ರಾಜ ಭಟರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ಆ ಸಾಧುನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ, ಏಕೆಂದ್ರೆ ರಾಜಮಹಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳ್ಳತನ ಆಗಿರುತ್ತೆ, ಆ ಕಳ್ಳತನದ ಆರೋಪವನ್ನ ಸಾಧು ಮೇಲೆ ಹೊರಿಸಲಾಗಿರುತ್ತೆ. ಭಟರೆಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಸಾಧುನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ಅರಮನೆಯ ಜೈಲ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ. ಸಾಧು ಏನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಏನು ವಿರೋಧಿಸೋದಿಲ್ಲ, ನಾನೇನು ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ, ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಕಾರಾಗೃಹಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. 7 ದಿನಗಳ ನಂತರದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಕಳ್ಳ ಯಾರೋ ಅವ್ರು ಸಿಗ್ತಾರೆ. ಆಗ ರಾಜ ಆಜ್ಞೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಭಟರಿಗೆ, ಆ ಸಾಧುವನ್ನ ಬಿಟ್ಟು ಕಳಿಸಿ. ಭಟರು ಬಿಟ್ಟ ಮೇಲೆ ಸಾಧು ಸುಮ್ಮನೆ ಮೌನದಿಂದ ಹೊರ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆಗ ರಾಜ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ ಸಾಧು, ತಮ್ಮನ್ನ ಯಾವಾಗ ನಾವು ಕಾರಾಗೃಹಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ವಿ ಅವಾಗ್ಲೂ ಯಾತಕ್ಕೆ ಅಂತ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಈಗ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತಿದೀವಿ ಈಗ್ಲೂ ಯಾತಕ್ಕೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾತಕ್ಕೆ, ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಸಾಧು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಹೇ ರಾಜನ್, ನೀವೇ ನನ್ನನ್ನ ಹಿಡಿದು ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರಿ, ಅದು ನನ್ನದೇ ಯಾವುದೋ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ಕರ್ಮದ ಫಲ.
वो कहता है कि इस जन्म में तो मुझे पता है मैंने कोई पाप नहीं किया, परंतु ऐसा होने के बाद भी यदि मुझे आपके सिपाही पकड़ते हैं और यदि वो मुझे कारावास में डालते हैं तो जरूर इसके पीछे कोई राज होगा और ये हो सकता है कि किसी और जन्म में, पहले के किसी और जन्म में मैंने ऐसे कोई कर्म किए होंगे, उसी का ये फल था। इसके लिए मुझे किसी से ಕೋಯಿ ಶಿಕಾಯತ್ ಕೋಯಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ನಹಿ ಹೈ.
ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತು, ನಾನು ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪಾಪ ಕರ್ಮವನ್ನ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅಷ್ಟಾಗಿಯೂ ಸಹ ನಿನ್ನ ಭಟರು ನನ್ನನ್ನು ಹಿಡಿತಾರೆ, ಹಿಡಿದು ಜೈಲಿಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಯಾವುದೋ ಜನ್ಮದ್ದು, ಯಾವುದೋ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ಪಾಪದ ಫಲ ಆಗಿರತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ನನಗೆ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ.
ಬ್ರಾಹ್ಮಣ್ ಜೀವನ್ ಮೇ ಭೀ हमारे बहुत सारे आत्माओं के साथ हिसाब किताब है और जब तक हम वो सारे हिसाब किताब चुकतू नहीं करते हम वापस घर नहीं जा सकते। हमें नहीं पता कि किस किस जन्म में हमने किस किस को क्या क्या किया था। हो सकता है किसी जन्म में हम बहुत बड़े राजा हो और किसी दूसरे राज्य पर आक्रमण कर दिया, उस दूसरे राजा को हरा दिया और हजारों लाखों सैनिक मारे गए, हो सकता है किसी जन्म में हम बहुत बड़े साहूकार थे, जमींदार थे, किसी की जमीन हड़प ली और वो किसान उसके परिवार सहित तड़प तड़प के मर गए। तो इस संसार में ऐसी असंख्य आत्माएं हैं कि जिनके साथ हमारे हिसाब किताब है, और अव्यक्त महावाक्य है बाबा के, ब्राह्मणों के हिसाब किताब ब्राह्मणों के द्वारा ही चुप्तु होंगे।
ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನದಲ್ಲೂ ಸಹ ನಮಗೂ ಸಹ ಹಲವಾರು ಆತ್ಮಗಳ ಜೊತೆ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಇರುತ್ತೆ. ಹಲವಾರು ಆತ್ಮಗಳು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ರಾಜ ಆಗಿರಬಹುದು, ಮತ್ತೊಂದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ರಾಜನ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣವನ್ನ ಮಾಡಿರಬಹುದು, ಸಾವಿರಾರು ಸೈನಿಕರು ಅದರಲ್ಲಿ ಮರಣವನ್ನ ಹೊಂದಿರಬಹುದು, ಅಥವಾ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತನಾಗಿರಬಹುದು, ಜಮೀನ್ದಾರ ಆಗಿ ಒಬ್ಬ ಬಡ ಕೃಷಿಕನ ಮೇಲೆ ನಾವು ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡಿರಬಹುದು, ಆ ಬಡ ಕೃಷಿಕ ತನ್ನ ಪೂರ್ಣ ಪರಿವಾರದ ಸಹಿತ ಒಂದು ಪರಿತಪಿಸಿ ಜೀವ ಬಿಟ್ಟಿರಬಹುದು. ಹಾಗಾಗಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಬೆಳ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಬಾಬನು ಸಹ ಅವ್ಯಕ್ತ ಮಹಾವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಯಾವಾಗ್ಲೂ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಜೊತೆಯೇ.
तो जैसे ही हम ब्राह्मण बनते हैं, एक नया जीवन जैसे ही चालू होता है, ये हिसाब किताब भी चालू हो जाते हैं। अब तक हो सकता है कि कोई हिसाब किताब नहीं है, परंतु हमारे हिसाब किताब इन्हीं ब्राह्मणों के द्वारा चुक्त होने वाले हैं, और वही हमारे जन्म जन्म जिनके साथ हम थे, जिनके साथ शायद लड़ाई की थी, जिनको सताया था, दुख दिया था, वही इसी जन्म में हमारे या तो बच्चा बनकर आया है, या तो पति, या तो पत्नी, या तो बॉस, या तो साथी, या तो इंचार्ज, भाई बहन, कोई ना कोई बनकर हमारे आस पास आया है। किस लिए आए हैं? तलवार लेकर आए हैं हाथ में। हम सोचते हैं ये बहुत अच्छा है यहाँ सब कुछ, पर उसके हाथ में क्या है? तलवार। बदला लेने उपस्थित हुआ है, छोटा सा बच्चा घर में आया है, बहुत खुशियां, पर उसके हाथ में तलवार है, वो दिखाई नहीं देती है।
ಯಾವಾಗ ಈ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ, ಹೊಸ ಜೀವನ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ, ಆಗ್ಲಿಂದ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಸಹ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಾರೆ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾವು ಯಾವ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರವನ್ನ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ ಅಂತ, ಯಾರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ದುಃಖ ನೋವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವೋ, ಅವರೆಲ್ಲ ಈಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ರೂಪದಲ್ಲೇ ಬರ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಪತ್ನಿ ರೂಪ, ಪತಿ ರೂಪ, ಮಗ ಅಥವಾ ಜೊತೆಗಾರ, ಬಾಸ್, ಇನ್ಚಾರ್ಜ್, ಟೀಚರ್, ಯಾವ ರೂಪದಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಬಂದಿರಬಹುದು. ನಮ್ಗೆ ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಗು ಬಂದಿದೆ ಅಂತ, ಆದ್ರೆ ಆ ಮಗು ಕೈನಲ್ಲಿ ಕಾಣದಂತ ಖಡ್ಗ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಮರ್ತೋಗಿರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಅವರೆಲ್ಲ ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದಿರೋದಾದ್ರೂ ಯಾತಕ್ಕೆ ಲೆಕ್ಕಾಚಾರವನ್ನ ಚುಪ್ತ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ?
और ये एक बोझ हमारे सिर पर रहता है कि हमने अगर कई आत्माओं को दुखी किया है, और यदि ब्राह्मण बनने के बाद दुखी किया है, तो उस आत्मा के साथ हमारा कार्मिक हिसाब किताब, कार्मिक अकाउंट, एक फ्रेश बॉन्डेज बना हुआ है। एक तो ये आत्मा है, दूसरी इस संसार में ऐसी बहुत सारी आत्माएं हैं, द्वापर से लेकर अब तक इस जीवन में, बचपन से लेकर तो ब्राह्मण बनने के पहले तक, और फिर ब्राह्मण बनने के बाद बहुत सारी आत्माएं ऐसी है कि जिन्होंने हमें लगता है हमें दुख दिया, सताया, दुर्व्यवहार किया, हमारे विरुद्ध में षड्यंत्र किए, और ऐसी आत्माओं के प्रति हमारे मन में सूक्ष्म घृणा, सूक्ष्म बदले का भाव, सूक्ष्म नफरत, सटल हेट्रेट कहीं ना कहीं सबकॉन्शियस माइंड में बैठी हुई है, और जब तक हमारे मन से वो सूक्ष्म भाव निकल नहीं जाता, हम संपूर्ण पवित्र नहीं बन सकते।
ಹಾಗಾಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನ ಹೊಸ ಜೀವನ ಆರಂಭ ಆಗ್ತಿದ್ದಂತೆ ಲೆಕ್ಕಾಚಾರವು ಶುರು ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತು ನಾವು ಬ್ರಾಹ್ಮಣರಾದ ಮೇಲೆ ಏನು ಹೊಸ ಪಾಪಕರ್ಮಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಥವಾ ಆತ್ಮಗಳ ಜೊತೆ ಹೊಸ ಲೆಕ್ಕಾಚಾರವನ್ನ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ, ಅದು ಹೊಸ ಬಂಧನ ರೂಪದಲ್ಲಿ, ಹೊಸ ಬಾಂಡೇಜ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಅವರೇ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ನಾವು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ನೋವು ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು, ನಿಂದನೆ ಮಾಡಿರ್ಬೋದು, ಸತಾಯಿಸಿರ್ಬೋದು, ಯಾವುದಾದ್ರೂ ರೂಪದಲ್ಲಿ ನಾವು ದುಃಖವನ್ನ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ಅಥವಾ ಅವರಿಗೆ ನಾವು ಏನಂತಾರೆ ಸಹಯೋಗ ನೀಡದೇ ಇರಬಹುದು. ಅಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ವಿಪರೀತ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನ ಅವ್ರ ಮುಂದೆ ತಂದೊಡ್ಡಿರಬಹುದು. ಅಂತಹ ದುಃಖಮಯ ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಕಾರಣದಿಂದ ನಮ್ಗೇನಾಗುತ್ತೆ, ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಬರುತ್ತೆ.
इसलिए आज इस नुमा शाम में हम एक योग का प्रयोग करेंगे जिसमें आज तक जिन जिन आत्माओं को हमने सताया है, दुख दिया है, पीड़ा पहुंचाई है, कमेंट्स किए हैं, विरोध किया है, असहयोग दिया है, मेंटली टॉर्चर किया है, अपशब्द बोले हैं, इंसल्ट किए हैं, नोइंगली अननोइंगली, जाने में या अनजाने में, ऐसी सभी आत्माओं को इमर्ज करना है अपनी आंखों के सामने. और क्या करेंगे उनसे? उनसे क्या करेंगे? उनसे माफी मांगेंगे. तो उन सभी आत्माओं को हम इमर्ज करेंगे कि शायद द्वापर से लेकर तो पूर्व जन्म में जिनको हमने बहुत सताया, बहुत पीड़ा पहुंचाई, शारीरिक रूप से सताया, हो सकता है हमारे वजह से उनकी मृत्यु भी हो गई थी. जैसे हमने कहा हम कभी राजा होंगे और आक्रमण कर दिया किसी राज्य पर, सबको मार, सब मारे गए, हम मृत्यु के कारण बने उनका. तो वो सारी आत्माओं के अंदर हमारे मन में क्या, उनके मन में क्या है? नफरत, बदला है. तो ऐसी सभी, या तो ब्राह्मण बनने के बाद भी हो सकता है कि कोई हमारे पास सहयोग मांगने आया और हमने उसको सहयोग नहीं दिया, तो वो सभी आत्माओं के साथ जिनके साथ हमने गलत व्यवहार किया, गलत शब्द बोले, सताया, पीड़ा दी, अपमानित किया, उनका जीना मुश्किल कर दिया, इतना उनको सताया, तो ऐसी अगर कोई आत्माएं हैं तो उन सबको इमर्ज करना है और उनसे क्या करना है? माफी मांगनी है.
ಈ ಲೆಕ್ಕಾಚಾರದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಲೌಕಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಾಲ್ಯದಿಂದ ದೊಡ್ಡವರಾಗೋವರೆಗೂ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಬ್ರಾಹ್ಮಣರಾದ ಮೇಲೂ ಸಹ ನಮಗೆ ಅನೇಕರ ಜೊತೆ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಇರುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರಕಾರದ ನೋವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಅಂತ ಆ ದುಃಖಿ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ನಮ್ಮನ್ನ ನೋಡಿದಾಗ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಒಂದು ಘೃಣಾ ಭಾವನೆ, ಒಂದು ತಿರಸ್ಕಾರದ ಭಾವ ಅಥವಾ ಭಾವನೆ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ದ್ವಾಪರದಿಂದ ನಾವು ಬೇಕಾದಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ದುಃಖವನ್ನ ನೀಡಿರಬಹುದು. ರಾಜ ಆಗಿ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಿ ನಮ್ಮಿಂದಾಗಿ ಆ ಒಂದು ಆತ್ಮ ಶರೀರ ಬಿಟ್ಟಿರಬಹುದು, ಅಥವಾ ಅವ್ರಿಗೆ ನಿಂದನೆ ಮಾಡಿರಬಹುದು, ಅಪಮಾನ ಮಾಡಿರಬಹುದು, ಅಸಹಕಾರವನ್ನ ನೀಡಿರಬಹುದು, ಅಥವಾ ಬೈಗುಳಗಳನ್ನ ನೀಡಿರಬಹುದು, ದುಃಖವನ್ನ ನೀಡಿರಬಹುದು, ಅಪಮಾನ ಮಾಡಿರಬಹುದು, ಏನೆಲ್ಲ ನಾವು ದುಃಖದಾಯಿಯಾದಂತಹ ನಡವಳಿಕೆ ನಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ ಯಾವುದೇ ಆತ್ಮನ ಪ್ರತಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆಗ್ಲಿ ಅಬ್ರಾಹ್ಮಣ ಆಗ್ಲಿ, ಅದರೆಲ್ಲದರ ಹೊರೆ ನಮ್ಮ ಮೇಲಿರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅಂತಹ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಘೃಣಾ ಭಾವನೆ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ, ತಿರಸ್ಕಾರದ ಭಾವ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಏನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅವರೆಲ್ಲರನ್ನ ಒಟ್ಟುಗೂಡಿಸಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ತಂದ್ಕೊಂಡು ಅವರಿಂದ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ಕೋಬೇಕಿದೆ.
ದೂಸರಿ ಓರ್ ಏಕ್ ದೂಸರಾ ಗ್ರೂಪ್ ಇಮರ್ಜ್ ಕರ್ನಾ ಹೇ ಯೋಗ ಮೇ ಉನ್ ಆತ್ಮಾಓ ಕಾ ಜಿನ್ಹೋನೆ ಹಮೇ ಬಹುತ್ ಸತಾಯಾ ಹೈ, ಜಿನ್ಹೋನೆ ಹಮಕೋ ಬಹುತ್ ದುಃಖ ದಿಯಾ ಹೈ, ಜಿನ್ಹೋನೆ ಹಮಕೋ ಅಪಮಾನಿತ್ ಕಿಯಾ ಥಾ, ಅಸಹಯೋಗ ದಿಯಾ ಥಾ, ಜಿನ್ಹೋನೆ ಹಮಾರೆ ವಿರುದ್ಧ ಷಡ್ಯಂತ್ರ ಕಿಯೇ ಥೆ, ಹಮ ಆಗೆ ಬಢನಾ ಚಾಹತೆ ಥೆ ತೋ ಹಮಾರಿ ಟಾಂಗ್ ಖೀಚಿ ಥಿ ನೀಚೆ.
ಇನ್ನ ಎರಡನೇ ಗ್ರೂಪ್ ನಾವೇನ್ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ತಂದ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ, ಯಾರು ನಮಗೆ ನೋವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ, ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗುವಾಗ ನಮ್ಮ ಕಾಲನ ಎಳೆದಿದ್ದಾರೆ, ದುಃಖವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಂತಹ ಆತ್ಮಗಳನ್ನು ಸಹ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ತಂದ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ.
ಐಸಿ ಆತ್ಮಾಓಕೋ ಅಪ್ನೆ ಆಂಖೋಕೆ ಸಾಮ್ನೆ ಇಮರ್ಜ್ ಕರ್ನಾ ಹೈ, ಔರ್ ಕ್ಯಾ ಕರೆಂಗೆ ಉನ್ಕೋ, ಕ್ಯಾ ಕರ್ ದೇಂಗೆ, ಕ್ಷಮಾ ಕರ್ ದೇಂಗೆ, ಇತ್ನಾ ಆಸಾನ್ ಹೈ, उन्होंने बहुत सताया हमको, 10 साल तक सताया है, क्या करेंगे फिर उनका, कि हम भी थोड़ा सा उनको बता दें हम कौन है, उसके बाद में देखेंगे माफ करने का, पहले उसको शिक्षा देंगे, क्या सोचते हैं? तो ऐसी सभी आत्माओं को इमर्ज करना है और उनसे क्या कर उनको क्या करना है, माफ कर देना है। क्यों माफ करना है, अब ये कारण बताओ। वो माया के वश थे और समय कम है तो क्या करना है, तो माफ समय कम है तो माफ कर दो। और क्यों माफ करना है, सबसे पहली बात तो वाय, वो कुछ भी करते रहे और हम माफ करते रहे, वो अज्ञानी है और हम बहुत बड़े ज्ञानी हैं, हम रहम दिल है और हाँ टू क्लियर दी अकाउंट्स, बहुत अच्छा उत्तर है। क्यों माफ करना है, क्योंकि हमें अकाउंट्स क्लियर करने। और बताओ माफ क्यों करना है, योग में बाधा है कि इसके लिए माफ करना है, किसके योग में, हमारे या उनके, हमारे। और क्यों माफ करना है आत्माओं को, हाँ पुरुषार्थ नहीं कर सकते हम, इसलिए माफ कर दो उनको। और हाँ हल्कापन महसूस करने के लिए माफ कर देना है। और हम दाता के बच्चे तो देना है, माफी दे दो फिर। और
हम ब्रदर्स हैं,
क्या
हम ब्रदर्स हैं, अभी मालूम पड़ चुका
ब्रदर्स है तो क्या माफ कर देंगे, ब्रदर कुछ भी करता रहे। और ये भी राइट है, हमारी संकल्प शक्ति बढ़ जाएगी अगर माफ कर देंगे तो। अच्छा, अगर हम एक्शन करें तो रिएक्शन होगी। और योग अच्छा लगना है, इसके लिए माफ कर दो। और
नया
बाबा ने हमें माफ किया, इसके लिए उसको माफ कर दो। अरे वाह,
नया अकाउंट नहीं क्रिएट करना
और नया हिसाब किताब बढ़ना नहीं चाहिए, इसलिए माफ कर दो। और जन्म जन्म के हिसाब है या फिर से आएगी हमारे साथ वो आत्मा हिसाब किताब के कारण, इसलिए अभी माफ कर दो। और हमें संपूर्ण बनना है, इसके लिए माफ कर दो। और हाँ ब्राह्मणों का गुण है क्षमादान। महाभारत में उदाहरण है कर्ण का,
कुछ बोल रही है,
उनका आशीर्वाद मिल जाएगा उनका आशीर्वाद, उन्होंने तो हमको सताया है, वो तो कहते हैं और सताएंगे। महाभारत में उदाहरण है कर्ण का, जब कर्ण का निर्णायक अंतिम युद्ध होने वाला था अर्जुन के साथ, तो कर्ण के स्वप्न में उसके गुरु आते हैं और उसके गुरु उसको कहते हैं कि कर्ण तुम देने के लिए प्रसिद्ध हो, तुम देने के लिए प्रसिद्ध हो, इसलिए विजय दे दो अर्जुन को, क्योंकि तुम्हारा जन्म दानवीर कर्ण के रूप में है, तुम देने के लिए प्रसिद्ध हो इसके लिए दे दो। उसी तरह हम किस लिए प्रसिद्ध हैं, दाता की संतान, मास्टर दाता, इसलिए दे दो।
महाभारत प्रसंग इधे कर्ण मत्तु अर्जुन नडुवे अंतिम निर्णायक युद्ध इरुत्ते, अवत्तिन अंद्रे नेक्स्ट इरुत्ते, हिंदिन रात्रिनल्लि कर्णनिगे ओंदु स्वप्नदल्लि एनु कानिसुत्ते अंद्रे अवर गुरु बंदु हेळ्तारे, हे कर्ण ನೀನು ನೀಡಲಿಕ್ಕೆ ದಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನೀನು ಪ್ರಸಿದ್ಧನಾಗಿದ್ಯಾ, ನಿನ್ನ ಹೆಸರೇ ದಾನ ಶೂರ ಕರ್ಣ, ಹಾಗಾಗಿ ಈ ವಿಜಯವನ್ನು ನೀನು ದಾನವಾಗಿ ನೀಡ್ಬಿಡು, ನೀನು ದಾನ ಶೂರ ಕರ್ಣ ಆಗಿರೋ ಕಾರಣ ಈ ವಿಜಯವನ್ನೇ ದಾನವಾಗಿ ನೀಡ್ಬಿಡು ಅಂತ. ಹಾಗೆ ನಾವು ಸಹ ದಾತನ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂದಮೇಲೆ ನಾವು ದಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಕ್ಷಮಾದಾನವನ್ನ ನೀಡಬೇಕು.
ಆರ್ ಕ್ಯೂ ಹಮ್ಕೋ ದಾನ ಕ್ಯೂ ಕ್ಷಮಾ ಕರ್ನಿ ಆತ್ಮಾವ್ಕೋ,
ಹೇಳಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಹೊಸದು.
जब वो बोल दिया माया के अधीन होते हैं, परवश होते हैं, संस्कारों के अधीन होते हैं, अज्ञानी हैं, सारे बोल दिए और हमको लिफ्ट आ जाती है. अच्छा, और क्यों माफ करना है, उनका पार्ट ही ऐसा है. अच्छा, और हमें कर्मातीत बनना है, संपूर्ण बनना है, बाप समान बनना है, फरिश्ता बनना है, ये छोड़कर दूसरे कारण हम क्या, अगर फर्गिव नहीं किया तो फर्गेट भी नहीं हो सकता है, तो याद रहेगा हमको. और ड्रामा एक्यूरेट है, इस ड्रामा में किसी का कोई दोष नहीं, सभी निर्दोष है. और हाँ चैन की नींद आएगी अगर माफ कर दिया तो हमको या उनको? हमको. और माफ क्यों करना है? हाँ, वो आत्मा को उन्नति के लिए. वो तो उनको तो उन्नति कर, वो तो कहते हम राइट है, वो तो कहते इनको तो ऐसी सजा मिलनी चाहिए, इनके साथ ऐसा ही व्यवहार करना चाहिए. वो बोल दिया ब्रदर्स से, सब वो बोल दिया, सभी आत्माओं का अपना अपना. दूसरों को उदाहरण देने के लिए कि हमने उनको माफ कर दिया, तुम भी कर दो. और ईर्ष्या को खत्म करने के लिए, द्वेष को खत्म करने के लिए, वैर को खत्म करने के लिए, हेट्रेट नफरत घृणा खत्म करने के लिए. और क्या कहा? हाँ, हमने उनके साथ ऐसा ही कर्म किया तो वो हिसाब किताब चुप तो हो रहा है, इसके लिए अभी माफ कर दो. और हम विश्व कल्याणकारी है. हाँ, अगर क्षमा नहीं करेंगे तो कभी कभी हमको याद आएगा, इसने हमारे साथ ऐसा ऐसा किया, इसने हमको बहुत सताया, इनको इन्होंने हमारे साथ 10 साल पहले ऐसा कहा था. टॉन्ट, कमेंट, हमारा ही कर्मों का फल है. माफ से साफ, बहुत बढ़िया, माफ कर दो तो साफ. और हाँ, नहीं तो मृत्यु के समय याद आएगी. अच्छा, और वो बोल दिया अब घर जाना है, बाप समान बनना है, फरिश्ता बनना है, संपूर्ण बनना है, लक्ष्मी नारायण बनना है, स्वर्ग में जाना है, वर्षा लेना है, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, वो सब हो गया. दूसरा बताओ. क्या वो जिससे ज्यादा घृणा करते वो ज्यादा याद आते रहता है? जैसे कंस का दिखा हुआ है, रावण का दिखाया हुआ है. रावण के अंतिम क्षणों में जब युद्ध होने वाला होता है तो रावण को दिन रात राम ही दिखता है सब जगह पर. वैसे कंस में भी कंस को दिन रात कृष्ण ही कृष्ण दिखते रहता है. जहां देखता है, पानी पीता है कृष्ण, खाना खाता है कृष्ण, दिन रात कृष्ण ही कृष्ण दिखते रहता है. और क्यों माफ करना है?
भाव.
क्या कह रहे?
पिछले जन्म का जो प्रतिकार का भाव अभी प्रकट होने लगा है, जब हम माफ करेंगे वो चला जाएगा.
हाँ, तो ये जो प्रतिकार, प्रतिशोध, रिवेंज का जो भाव है वो प्रकट होने लगता है, तो इसको माफ कर दो. ठीक है. और पुरुषार्थ आगे बढ़ाने के लिए हमारे बाप के साथ कनेक्शन लगेगा ही नहीं अगर हमने उसको माफ नहीं कर दिया तो. तो हल्के होके नहीं जाएंगे, क्योंकि 63 जन्मों के पापों का बोझ, गठरी तुम्हारे सिर पर है, तो सारे बोझ चुप तो करके जाओ. और बाबा की मदद अभी मिलती है हमको. और हम अगर माफ करें तो हो सकता है, संभवतः वो परिवर्तन भी हो जाए. क्षमा सागर भगवान है, इसलिए क्षमा कर दो. टॉट बाय द पावर दैट पिटीज मी आई लर्न टू पिटी देम. एक अंग्रेजी ऑथर ने लिखा है, नॉन वेजिटेरियन के लिए लिखा है कि नो फ्लॉक दैट रेंज दिस वैली टू स्लॉटर आई कंडेम्ड, टॉट बाय द पावर दैट पिटीज मी आई लर्न टू पिटी देम. वो लिखता है कि इस घाटी में जो बकरियां चर रही है, ऐसा नहीं कि मैं उनको मारने के लिए मेरा विरोध है, ऐसा नहीं कि मुझे घृणा है उनको मारने के लिए और खाने के लिए, नॉन वेजिटेरियन के लिए बोला है, बट टॉट बाय द पावर दैट पिटीज मी, देयर इज अ पावर, एक संसार में एक शक्ति है जो मुझ पर रहम करती है और इसलिए मैं उन पर रहम करता हूं, इसलिए मैं उनको नहीं मारता और इसलिए मैं उनको नहीं खाता. ये उसने तब लिखा था उस देश में जहां के सब जगह नॉन वेजिटेरियन है, तब का लिखा हुआ है. और क्यों माफ करना है? जो उत्तर बताए वो नहीं बताना, अभी नया बताओ कुछ. बात को पकड़ेंगे तो बाप छू मंतर. समान में रहने के लिए क्षमा करना है. और उसको उधर बोल दिया वो पॉइंट कि वो भी परिवर्तन हो जाए उसको भी ज्ञान में लाने के लिए. हम जो निगेटिव फीलिंग उत्पन्न कर रहे हैं उससे हम ही हर्ट हो रहे हैं. और अकाउंट क्लोज बोल दिया, अकाउंट क्लोज हो चुका है ऑलरेडी. दूसरा पॉइंट निर्विघ्न बनने के लिए वो भी एक सेवा है, उसको माफ करना, सकाश देना. और वो लौकिक में है, हम अलौकिक में है तो माफ कर दो. तो लौकिक वाला कुछ भी करते रहेगा और हम माफ करते रहे. सदा सुखी बनने के लिए सभी उत्तर राइट है, परंतु एक उत्तर और भी है. तुम्हें आत्माओं को माफ कर देना है क्योंकि ये बाप का आदेश है.
अंतिम उत्तर ಏನಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಉತ್ತರಗಳು ಸರಿಯಾಗಿತ್ತು, ಅದರಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಕೊನೆಯ ಉತ್ತರ ಅಣ್ಣ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳನ್ನ ಕ್ಷಮಿಸಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ತಂದೆಯ ಆದೇಶ.
ದಿ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ ಆರ್ಡರ್,
ಪರಮಾತ್ಮನ ಆದೇಶ ಆಗಿರೋ ಕಾರಣದಿಂದ ಆದೇಶದ ಪಾಲನೆ ಆಗಬೇಕು.
ಕ್ಯೂಕಿ ಯೇ ಭಗವಾನ್ ಕಾ ಆದೇಶ ಹೈ, ಇಸ್ಮೇ ಕುಚ್ ಹಮಾರಾ ಫಾಯ್ದಾ ಕ್ಯಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಕ್ಯಾ ನಹಿ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಯೇ ಸಬ್ ಏಕ್ ತರಫ್, ಇಟ್ ಇಸ್ ಮೈ ಆರ್ಡರ್, ದಟ್ಸ್ ಇಟ್. ಆರ್ಮಿ ಮೇ ನಿಯಮ ಹೋತಾ ಹೈ, ದೇರ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಟು ರೀಸನ್ ವಾಯ್, ದೇರ್ ಇಸ್ ಬಟ್ ಟು ಡೂ ಅಂಡ್ ಡೈ. ಆರ್ಮಿ ಮೇ ये नहीं पूछो क्या क्यों कैसे कब, ऑर्डर मिला मतलब गो अहेड.
ना वन्यरन्न क्षमिसलिक्के बेकादष्टु कारणगळु मातुगळु इरबहुदु, आदरे अदन्नेल्ल ओंदु बदिगिट्टु मत्तोंदु याव मातिगे नावु महत्विके कोडबेकु अंद्रे इदु भगवंतन आज्ञे आदेश, अदन्न नानु पालने माडलेबेकु. याके एनु अंत केळुवंत मातु बरल्ल. हेगे मिलिटरीनल्लू सह ओंदु आर्डर बंद तक्षण एनु माड्तारे, ಯಾಕೆ ಆರ್ಡರ್ ಬಂತು, ಏನಕ್ಕೆ ನನಗೆ ಬಂತು ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬರೋ ಆಗಿಲ್ಲ. ಆರ್ಡರ್ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲ ಮಡಿಬೇಕು.
ದೇರ್ ಇಸ್ ಬಟ್ ಟು ಡೂ ಅಂಡ್ ಡೈ, ಕರೋ ಆರ್ ಮರೋ. ಆರ್ಮಿ ಕೆ ಯೇ ನಿಯಮ ಹೈ, ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆರ್ಡರ್ಸ್, ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಡರ್ಸ್.
ಮಾಡು ಅಥವಾ ಮಡಿ, ಇದೇ ಮಾರ್ಷಲ್ ನಿಂದ ಸಿಗುವಂತ ಆರ್ಡರ್.
ಇಸ್ಲಿಯೆ ಹಮೆ ಆತ್ಮಾವೋ ಕೋ ಮಾಫ್ ಕರ್ ದೇನಾ ಹೈ. ಯೇ ದೂಸರಾ ಗ್ರೂಪ್. ಅಬ್ ತೀಸರಾ ಗ್ರೂಪ್, जिन जिन आत्माओं ने हमें सहयोग दिया, जिन जिन आत्माओं ने हमारी मदद की, जिन जिन आत्माओं ने हमें यह ज्ञान दिया, जिन जिन आत्माओं ने हमें मधुवन लेके गए, जो जो आत्माओं ने हमें भगवान से मिलाया, जिन जिन आत्माओं ने हमें उस समय मदद की जब हमारी कोई मदद नहीं कर रहा था, हम भूखे थे, हमें भोजन दिया, हम प्यासे थे, हमारी प्यास बुझाई.
ಮತ್ತೊಂದು ಗ್ರೂಪ್ ಅನ್ನ ನಾವು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ತಂದ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅವರು ಯಾರು ಅಂದ್ರೆ, ಯಾರೆಲ್ಲ ನಮಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು, ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿರುವಂತವರು, ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡಿದಂಥವ್ರು, ನಮ್ಮನ್ನು ಮಧುಬನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದಂಥವ್ರು, ಬಾಬಾರವರ ಜೊತೆ ಮಿಲನ ಮಾಡಿಸಿದಂಥವ್ರು, ನಾವು ಹಸಿವಿನಿಂದ ಇದ್ದಾಗ ನಮಗೆ ಊಟ ಕೊಟ್ಟವರು, ಬಾಯಾರಿರುವಾಗ ನೀರನ್ನ ಕೊಟ್ಟಂತವ್ರು, ನಮ್ಮ ಆ ಒಂದು ಅಸಹಾಯಕ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ಯಾರು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡದಂತ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ನಾನಿದ್ದಾಗ ಯಾರು ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರು, ಅಂತಹ ಆತ್ಮಗಳನ್ನ ನನ್ನ ಮುಂದೆ ತಂದ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ.
उन आत्माओं को क्या करना है? थैंक्स, धन्यवाद, शुक्रिया.
आत्मगळिगेल्ल कृतज्ञतेयन्न अर्पिसबेकु.
हृदय में कृतज्ञता का भाव धारण करना है. सभी को धन्यवाद, अपने लौकिक माँ बाप को धन्यवाद, चाहे अज्ञानी है चाहे ज्ञान में नहीं है, परंतु वो ना होते तो हम भी नहीं होते.
ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಕೃತಜ್ಞತೆಯ ಭಾವವನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಲೌಕಿಕ ತಂದೆ ತಾಯಿ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾರೇ ಇರಬಹುದು, ಒಂದ್ ವೇಳೆ ಅವರಿಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ ನಾವು ಸಹ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರ ಪ್ರತಿ ಧನ್ಯತಾ ಭಾವ, ಕೃತಜ್ಞತಾ ಭಾವವನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು.
ಓ ಸಭಿ ಆತ್ಮ ಆತ್ಮ ಜಿನ್ನೋನೆ ದ್ವಾಪರ ಯುಗ ಸೇ ಅಬ್ ತಕ್ ಭಕ್ತಿ ಮೇ ಹಮಾರಿ ಮದದ್ ಕೀ ಥಿ, ಉನ್ಕಾ ಭಿ ಧನ್ಯವಾದ್.
ದ್ವಾಪರ ಯುಗದಿಂದ ನಾವು ಭಕ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾರೆಲ್ಲ ಸಹಯೋಗ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ಧನ್ಯವಾದಗಳು.
ತೋ ಅಭಿ ಹಮ್ ಸಭಿ ಏಕ್ ಯೋಗ ಅಭ್ಯಾಸ ಕರೆಂಗೆ, ಸಭಿ ಅಪ್ನಿ ಅಪ್ನಿ ಡೈರಿಯಾ ಬಂದ್ ಕರ್ ದೇಂಗೆ ಅಗರ್ ಲಿಖ್ ಕರ್ ಹೋ ಗ್ಯಾ ಹೋ. ಔರ್
ಬರೆದಾಗಿದ್ರೆ ಪೆನ್ನು ಬುಕ್ ಕೆಳಗಿಟ್ಬಿಡಿ, ಈಗ ಯೋಗಾಭ್ಯಾಸವನ್ನ ಅಣ್ಣವರು ಮಾಡಿಸ್ತಾರೆ.
ಸಬ್ಸೆ ಪಹಲಾ ಗ್ರೂಪ್ ಉಸ್ಕೋ ದೇಖೆಂಗೆ ಜಿನ್ಕೋ ಹಮ್ನೆ ಬಹುತ್ ಸತಾಯಾ ಹೈ ಔರ್ ಉನ್ಸೆ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ ಮಾಫಿ ಮಾಂಗ್ನಿ ಹೈ. ಕೈಸಿ ಮಾಫಿ ಮಾಂಗ್ನಿ ಹೈ? ಊಪರ್ ಊಪರ್ ಸೆ ದಿಖಾವೆ ವಾಲಿ ಶೋ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕೈಸೆ ಮಾಂಗೇಂಗೆ ಮಾಫಿ? ದಿಲ್ ಸೆ ಅಂತಃಕರಣ ಸೆ.
ಮೊದಲನೇ ಗ್ರೂಪ್ ನಾವು ನಮ್ಮನ್ನೆ ತಂದ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರೋದು, ಯಾರೆಲ್ಲ ನಮಗೆ ನೋವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು, ಸಾರಿ ನಾವು ಯಾರಿಗೆಲ್ಲ ನೋವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಆ ಗ್ರೂಪ್, ಅವ್ರಿಗೆ ಹೇಗೆ ಅವರಿಂದ ನಾವು ಹೇಗೆ ಕ್ಷಮೆ ಬೇಡಬೇಕು? ಮೇಲ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಕೇಳ್ಬೇಕಲ್ಲ, ಇವಾಗಷ್ಟೇ ಕ್ಲಾಸ್ ಕೇಳಿದ್ದೇವೆ, ಒಂದ್ ಮಾತು ಕೇಳ್ಕೊಂಡ್ ಬಿಡೋಣ, ಅದಲ್ಲ. ಅಂತರಾಳದಿಂದ ಅಂತಃಕರಣದಿಂದ ನೀವು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕು.
ಔರ್ ದೂಸ್ರಿ ಆತ್ಮ ಜಿನ್ನೋನೆ ಹಮೇ ಸತಾಯ ಉನ್ಕೋ ಕ್ಯಾ ಕರೆಂಗೆ? ಅನ್ಕಂಡೀಷನಲ್ ಪಾರ್ಡನ್ ಬಿನಾ ಕೋಯಿ ಶರ್ತ್ ಕೆ. ಐಸಾ ನಹೀ ಕಿ ತುಮ್ ಯೇ ಕರೋ ತೋ ಮೈ ಮಾಫ್ ಕರೂಂಗಾ. ವಿದೌಟ್ ಎನಿ ಕಂಡೀಷನ್, ಅನ್ಕಂಡೀಷನಲ್ ಪಾರ್ಡನ್.
ಎರಡನೇ ಗ್ರೂಪ್, ಯಾರು ನಮಗೆ ನೋವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು? ಕ್ಷಮೆಯನ್ನ ನೀಡಬೇಕು.
ತೀಸರಾ ಜಿನ್ನೋನೆ ಮದತ್ ಕಿ ಉನ್ಕೋ ಧನ್ಯವಾದ.
ಮೂರನೆಯವರು ನಮಗೆ ಸಹಯೋಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ.
ಸಾಡೆ ಸಾತ್ ಬಜೆ ತಕ್ ಹಮ್ ಯೇ ಯೋಗ ಕರೆಂಗೆ, ಥೋಡಿ ಸಿ ಕಾಮೆಂಟ್ರಿ ಚಲೇಗಿ ಪರ್ ಕಾಮೆಂಟ್ರಿ ಕಮ್ ರಹೇಗಿ ಔರ್ ಆಪ್ಕೋ ಉನ್ ಸಭಿ ಆತ್ಮಾವೋ ಕೋ ದೇಖನಾ ಹೈ ಆಂಖೋ ಕೆ ಸಾಮ್ನೆ. ಅಗರ್ ಉನ್ಕೆ ಚೆಹರೆ ಯಾದ್ ಹೈ ತೋ ಉನ್ಕೋ ಇಮರ್ಜ್ ಕರ್ನಾ ಹೈ, ಅಗರ್ ನಹಿ ಪತಾ ತೋ ಕೇವಲ ಆತ್ಮಾವೋ ಕೋ ದೇಖನಾ ಹೈ. ಠೀಕ್ ಹೈ, ಚಲೋ.
ಪ್ಯಾಕೇಜ್
ಡಬಲ್ ಲೈಟ್ ಹೋನೆ ಕಾ 6 ಮಂತ್ಸ್ ಕಾ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಹೈ. 6 ಮಂತ್ಸ್ ಕೆ ಬಾದ್ ಅಗರ್ ರೋಜ್ ಹಮ್ ಕರ್ತೆ ರಹೇಂಗೆ ತೋ ಏಕ್ ಸಮಯ ಐಸಾ ಆಯೇಗಾ ಕಿ ಅಚಾನಕ್ ಹಲ್ಕೆ ಹೋ ಜಾಯೇಂಗೆ. ಅಭಿ ಬೋಝ್ ಹೈ, ಕೈ ಆತ್ಮಾವೋ ನೇ ಹಮಕೋ ಮಾಫ್ ಕಿಯಾ ನಹಿ ಹೈ, ಉನ್ಕಿ ಬದ್ದುಆಯೇ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಚಲ್ ರಹಿ ಹೈ.
ಆರು ತಿಂಗಳ ಕಾಲ ನೀವು ಈ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಆರು ತಿಂಗಳ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆರು ತಿಂಗಳ ಕಾಲ ಸತತವಾಗಿ ನೀವೇನಾದ್ರೂ ಈ ಅಭ್ಯಾಸ ನಿತ್ಯ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ವತಃ ನೀವೇ ಹಗುರ ಆಗ್ಬಿಡ್ತೀರಾ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಅನೇಕ ಆತ್ಮಗಳ ಆ ಒಂದು ಶಾಪ ನಮ್ ಜೊತೆ ಇದೆ, ಅದನ್ನ ಹೋಗ್ಲಾಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾವು ಹಗುರಾಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಈ ಅಭ್ಯಾಸದ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಕಾಯಂ ಇಟ್ಕೋಬೇಕು 6 ಮಂತ್ಸ್ಗೆ.
ಏಕ್ ಸಮಯ ಐಸಾ ಆಯೇಗಾ ಕಿ ಜೈಸೆ ಹಿ ಜಿನ್ ಆತ್ಮಾವೋ ಮಾಫಿ ಮಾಂಗ್ ರೇ ವೋ ಕರ್ ದೇಂಗೆ ಔರ್ ಏಕ್ದಮ್ ಸೆ ಹಲ್ಕಾಪನ್ ಆ ಜಾಯೇಗಾ.
ಅಂತದ್ದು ಒಂದ್ ಸಮಯ ಬರುತ್ತೆ, ನೀವ್ ಯಾವಾಗ ನಿತ್ಯ ಆ ಒಂದು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಬೇಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀರಿ, ಒಂದಿನ ಅವರು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಅಂದ್ರೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನ ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಹೊರೆ ಇಳಿದೋಗುತ್ತೆ.
ತಬ್ ಹಮಾರ ಪುರುಷಾರ್ಥ ಏಕ್ದಮ್ ತೀವ್ರ ಹೋ ಜಾಯೇಗಾ. ಅಭಿ ಸಬ್ ಕುಚ್ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಭಿ ಪುರುಷಾರ್ಥ ತೀವ್ರ ನಹಿ ಹೈ ಕ್ಯೂಂಕಿ ಆತ್ಮಾವೋ ಕಿ ಬ್ಯಾಡ್ ವಿಶಸ್ ನೆಗೆಟಿವ್ ಎನರ್ಜಿ ಬದ್ದುಆಯೆ ಕರ್ಸೆಸ್ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಚಲ್ ರಹಿ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಸಬ್ ಕುಚ್ ಕರ್ ರಹೆ ಫಿರ್ ಭಿ ಅಮೃತ ವೇಲಾ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ನಹಿ ಹೋತಾ ಹೈ, ಕಭಿ ಹೋತಾ ಹೈ ಕಭಿ ನಹಿ ಹೋತಾ ಹೈ, ಮುರಳಿ ಕಾ ಚಿಂತನ್ ಕಭಿ ಹೋತಾ ಹೈ ಕಭಿ ನಹಿ ಹೋತಾ ಹೈ, ಪವಿತ್ರತಾ ಕಭಿ ರಹತಿ ಹೈ ಕಭಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಮೇ ಖಂಡಿತ ಹೋತಿ ಹೈ. ಕ್ಯಾ ಐಸಾ ಕರೆ ಕಿ ಜಿಸ್ಸೆ ಸಂಪೂರ್ಣ ಪುರುಷಾರ್ಥ ತೀವ್ರ ಹೋ ಜಾಯೆ. ಯೇ ಏಕ್ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪುರುಷಾರ್ಥ ಹೈ ಕಿ ಜಿಸ್ಮೆ ಹಮಾರಾ ಜೋ ಆತ್ಮಾವೋ ಕೆ ಸಾಥ್ ಹಿಸಾಬ್ ಕಿತಾಬ್ ಜೋ ಹೈ ವೋ ಸಾರಾ ಕಟ್ ಹೋತೆ ಜಾಯೆ. ಡೂ ನಾಟ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಫ್ರೆಶ್ ಬಾಂಡೇಜಸ್. ಜೋ ಹೈ ವೋ ಠೀಕ್ ಹೈ, ಅಭಿ ನಯೆ ಬಂಧನ್ ನಯೆ ಫ್ರೆಶ್ ಬಾಂಡೇಜಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ನೀ ಕರ್ನಾ ಹೈ. ಜೋ ಹೈ ಉನ್ಹೀ ಕೋ ಚುಕ್ತು ಕರ್ನಾ ಹೈ, ನಹಿ ತೋ ಹಮ್ ಏಕ್ ತರಫ್ ತೋ ಪುರಾನೆ ಹೈ ಔರ್ ನಯೆ ಬನಾ ರಹೆ ಹೈ, ಯಾ ತೋ ಪುರಾನೆ ಚುಕ್ತು ಕರ್ ರಹೆ ಪರ್ ನಯೆ ಕ್ರಿಯೇಟ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ನಯೆ ಹಿಸಾಬ್ ಕಿತಾಬ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ನಹಿ ಕರ್ನೆ, ಜೋ ಹೈ ಅಬ್ ಉಸಿ ಕೋ ಧೀರೆ ಧೀರೆ ಚುಕ್ತು ಕರ್ನಾ ಹೈ.
ಆರು ತಿಂಗಳ ಕಾಲ ನೀವು ಸತತವಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೆ ಆದ್ರೆ ಸ್ವತಃ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹಗುರತನ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ, ಆಗ ನಿಮ್ಮ ಪುರುಷಾರ್ಥ ತೀವ್ರ ಗತಿನಲ್ಲಿ ಮುಂದೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಇವಾಗ ಯಾಕೆ ಅದು ಕಡಿಮೆ ವೇಗದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಗೆ ಏನು ದುಃಖವನ್ನ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಆ ಆತ್ಮಗಳ ಆ ಒಂದು ಶಾಪ ನೋವಿನ ಆ ಪ್ರಕಂಪನಗಳು ಅಥವಾ ಅವರ ಕೆಟ್ಟ ಮಾತುಗಳು ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ಇರುವಂತಹ ಕೆಟ್ಟ ಭಾವನೆಗಳು ಅವೆಲ್ಲವೂ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರತ್ತೆ, ನಮ್ಮ ತೀವ್ರತೆಯನ್ನ ಕುಂಠಿತಗೊಳಿಸುತ್ತೆ. ನೀವೆಷ್ಟೇ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿ ಅಮೃತ ವೇಳೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೂ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಆಗತ್ತೆ, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆತ್ಮಜ್ಞಾನದ ಮನ್ನನ ಚಿಂತನೂ ಸಹ ಕೆಲವು ಸರಿ ಚೆನ್ನಾಗಾಗುತ್ತೆ, ಕೆಲವು ಸರಿ ಚೆನ್ನಾಗಾಗಲ್ಲ. ಪವಿತ್ರತೆಯೂ ಸಹ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವಾಗವಾಗ ಖಂಡಿತ ಅಥವಾ ತುಂಡಾಗುವಂತ ಸಾಧ್ಯತೆಯೂ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಪುರುಷಾರ್ಥ ತೀವ್ರವಾಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾವೇನು ದುಃಖವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಆ ಆತ್ಮಗಳಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾವು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ತಗೊಳ್ಳೇಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇದು ಒಂದು ಸೂಕ್ಷ್ಮವಾದಂತಹ ಪುರುಷಾರ್ಥ. ಈ ಪುರುಷಾರ್ಥದಿಂದ ನಮ್ಮ ಹೊರೆಯನ್ನು ಇಳಿಸಿಕೊಂಡು ತೀವ್ರತೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಪುರುಷಾರ್ಥದಲ್ಲಿ ತಂದುಕೊಳ್ಬಹುದು.
तो इस क्लास को अभी यहीं पूरा करते हैं।